आकाशवाणी नागपूर संस्कृती भेलोंडे आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. स्वयंपाकाचा गॅस आणि इतर पेट्रोलियम उत्पादनांचा काटकसरीनं वापर करावा असं केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाचं आवाहन. नागपूर महानगरपालिकेचा सुमारे 315 कोटी रुपये शिलकीचा सुधारित अर्थसंकल्प सादर. बेकायदेशीर धर्मांतराला प्रतिबंध करणारं महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य विधेयक 2026 विधानसभेत सादर. आणि गुडघे आणि सांधेदुखीच्या शस्त्रक्रियेसाठी मॉईल आणि इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर यांच्यात सामंजस्य करार. आता सविस्तर बातम्या. पश्चिम आशियातल्या संघर्षग्रस्त परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पेट्रोलियम उत्पादनांची संभाव्य टंचाई लक्षात घेता नागरिकांनी स्वयंपाकाचा गॅस आणि इतर पेट्रोलियम उत्पादनांचा काटकसरीनं वापर करावा असं आवाहन पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस मंत्रालयानं केलं आहे. याबाबत जारी केलेल्या अधिसूचनेनुसार देशात सध्या स्वयंपाकाचा गॅस, पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा असून पुरेसा राखीव साठा उपलब्ध आहे. राज्यात घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरच्या पुरवठ्यात अडथळे निर्माण होऊ नयेत आणि संभाव्य टंचाईच्या परिस्थितीत समन्वय साधता यावा यासाठी राज्य शासनानं जिल्हास्तरावर विशेष समित्या स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यात एलपीजी पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी तसंच त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे निर्देश अन्न आणि नागरी पुरवठा विभागाचे अपर मुख्य सचिव अनिल डिग्गीकर यांनी संबंधित यंत्रणांना दिले आहेत. नागपूर महानगरपालिकेचा एकूण 5401 कोटी जमा आणि 5085 कोटी खर्चासह यासह 315 कोटी शिलकीचा सुधारित अर्थसंकल्प महानगरपालिका आयुक्त डॉ विपिन इटनकर यांनी स्थायी समिती सभापती शिवानी दाणी यांना सादर केला. यावेळी डॉ इटनकर यांनी नागनदी प्रदूषण निर्मूलन विभागाअंतर्गत मनपाचा हिस्सा उभारण्याकरता 2026-27 या आर्थिक वर्षात 200 कोटी रुपये कर्जरोखे अर्थात म्युनिसिपल बॉण्ड उभारण्याचा मनपाचा मानस असल्याचं सांगितलं. त्याचप्रमाणे सद्यस्थितीत या अर्थसंकल्पात कुठलीही करवाढ प्रस्तावित नसल्याचं त्यांनी सांगितलं. राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत क्वेटा कॉलनी येथील देवडिया हॉस्पिटलचे 5 मजल्याचे बांधकाम पूर्ण झाले असून उर्वरित बांधकाम प्रगतीपथावर असल्याची माहिती त्यांनी दिली. शहरातील उद्यानाचे थीम बेस्ड उद्यान अंतर्गत सौंदर्यीकरण करून 90 कोटी रुपये उद्यान विभागासाठी प्रस्तावित केले असल्याचं ते म्हणाले. नागपूर महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या अध्यक्षा शिवानी दाणी यांनी महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पाबाबत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. या अर्थसंकल्पात महानगरपालिकेच्या महसुली उत्पादनात वाढ होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून शहरातील विविध विकास कामांना प्राधान्य देण्यात आल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. शिक्षणावर विशेषत्वाने भर देण्यात आला आहे असं सांगताना त्या म्हणाल्या,
सगळ्यांचा या विषयाकडे फार जास्त कल आहे की आपल्या शिक्षणाची परिस्थिती सुधारावी, की आकांक्षाच्या शाळा चांगल्या चालू आहेत, त्याच्यात यावर्षी काही अतिरिक्तची भर पडेल आणि आपण असं नक्कीच प्रयत्न करतोय की एका आकांक्षा संस्थेवरच न डिपेंडंट राहता अजून काही 4 संस्थांशी मिळून आपण काही चांगलं प्रदर्शन करू शकतो का. नागपूर महानगरपालिकेच्या पोर्टलवर काही शाळांमध्ये जाऊन आम्ही व्हिजिट पण करून आलो, सो त्याच्यावर आम्ही काम करतोय आणि निश्चितच या बजेटमध्ये शिक्षणावर भर असेल.
हा अर्थसंकल्प केवळ आकड्यांपुरता मर्यादित न राहता नागरिकाभिमुख आणि विकासाभिमुख असावा यासाठी प्रशासन आणि स्थायी समितीचे सदस्य प्रयत्नशील असल्याचं शिवानी दाणी यांनी यावेळी स्पष्ट केलं. दरम्यान नागपूर शहरात व्यावसायिक तसंच घरगुती गॅस सिलेंडरचा कोणताही तुटवडा नाही, त्यामुळे नागरिकांनी घाबरण्याचं कोणतंही कारण नसल्याचं आयुक्त डॉ विपिन इटनकर यांनी यावेळी पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं. नागरिकांनी शक्यतोवर गॅस सिलेंडरसाठी ऑनलाईन बुकिंग करण्यास प्राधान्य द्यावं असं आवाहन त्यांनी केलं.
पुन्हा एकदा सांगतो की कसलीच शॉर्टेज फॉर डोमेस्टिक एज वेल एज कमर्शियल सिलेंडरची नाही आहे. नागपूरकर अननेसेसरी पॅनिक करत आहे. काल कंप्लेंट आला होता की होर्डिंग होत आहे ब्लॅकमेल, त्यासाठी मी जवळपास ग्रामीण मध्ये 4-5 टीम आणि सिटीमध्ये आमच्या फूड सप्लायची 4-5 टीम सिटी सरांची होत्या, त्यांचं पण आम्ही टीम करतो आणि आम्ही कारवाई सुद्धा केलेली आहे. लोकांचं म्हणणं आहे की सर आम्हाला मेसेज येत नाही. गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या गाईडलाईन्स आहे की 25 दिवसात ते आपल्याला बुकिंग करावं लागते. आधी लवकर येतं, आता 25 दिवसामध्ये येत आहे. पण काल मी हॉटेलवाल्यांना पण बोलवलं होतं, आज सकाळी मी सगळे जे हॉस्टेल्स आहेत, कारण काल एक तक्रार होती की IIM, NLU आपले गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज जिथं विद्यार्थी संख्या मोठी तिथे शॉर्टेज आहे. कसला शॉर्टेज नाही, त्यांच्याकडे 4-5 दिवसात साठा उपलब्ध आहे. त्यामुळे नागरिकांनी अफवावर भरोसा न करता पॅनिक करण्याची गरज नाही.
महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य विधेयक 2026 आज विधानसभेत मांडण्यात आलं. गृहराज्यमंत्री पंकज भोईर यांनी हे विधेयक सभागृहात मांडलं. धर्मस्वातंत्र्याचं रक्षण करणं, एका धर्मातून दुसऱ्या धर्मात बेकायदेशीर धर्मांतराला प्रतिबंध करणं हे याचं उद्दिष्ट आहे. आमिष दाखवून जबरदस्ती फसवणूक करून दिशाभूल करून केलेल्या वैयक्तिक किंवा सामूहिक धर्मांतराला या विधेयकाला विरोध करणं हा याचा हेतू आहे. धर्मांतर घडवून आणणाऱ्या व्यक्तीला 7 वर्षाच्या कारावासाची शिक्षा आणि 1,00,000 रुपये दंड या शिक्षेची यात तरतूद आहे.
या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. पूर्व प्राथमिक शाळेत प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा घेऊ नये यासाठी सरकार नियम करणार असून खासगी बालवाड्यांच्या नोंदणीसाठी एक अधिनियम प्रस्तावित असल्याचं शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितलं. या अधिनियमाचा उद्देश नोंदणी नियमन आणि गुणवत्ता सुनिश्चित करणं हा असून आगामी शैक्षणिक वर्ष सुरू होण्याआधी हा अधिनियम लागू केला जाईल असं भुसे यांनी सांगितलं. या अधिनियमाअंतर्गत बालवाड्यांच्या नोंदणीसाठी सक्षम प्राधिकरणाची नेमणूक केली जाणार आहे तसंच 20 विद्यार्थ्यांसाठी एक शिक्षक असावा असा नियम लागू केला जाणार आहे. राज्यात 12,733 पूर्व प्राथमिक खासगी शाळा नोंदणीकृत आहेत तर इतर शाळांनीही नोंदणी करावी असं आवाहन भुसे यांनी केलं. शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत घरापासून 1 किलोमीटर अंतरापर्यंतच्या शाळेत प्रवेश दिला जातो. गरज असेल तर हे अंतर 3 किलोमीटरपर्यंत वाढवण्याचा विचार केला जाईल असं शिक्षण मंत्र्यांनी सांगितलं. सर्व शिक्षण मंडळाच्या आणि माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी भाषा अनिवार्य असून ज्या शाळेत मराठी शिकवली जात नाही त्या संस्थेची मान्यता रद्द केली जाईल असंही त्यांनी सांगितलं. मनीषा चौधरी, प्रवीण दटके, विक्रम पाचपुते, अमित देशमुख यांनी याबाबत प्रश्न विचारला होता. ऐकूया आजच्या विधिमंडळ कामकाजाचा आढावा आमच्या प्रतिनिधींकडून.
अतिवृष्टीग्रस्त भागातल्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षा शुल्क माफीचा निर्णय सरकारनं घेतला आहे. मात्र ऑनलाईन फॉर्म भरताना परीक्षा शुल्क भरणं अनिवार्य असल्याचं कैलास पाटील यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिलं. यावर तांत्रिक अडचण दूर करायचा प्रयत्न केला जाईल असं उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं. अतिवृष्टीग्रस्त भागातल्या विद्यार्थ्यांना 50% आणि विद्यार्थिनींना पूर्ण शुल्क माफ केलं असून जे कोणी शुल्क घेत असेल त्यांच्यावर कारवाई केली जाईल असं आश्वासन पाटील यांनी दिलं. विधानसभेत अर्थसंकल्पावरच्या अनुदानाच्या मागण्यांवर चर्चा सुरू असताना संबंधित विभागाचा एकही सचिव सभागृहात उपस्थित नसल्यामुळे कामकाज काही काळ स्थगित करावं लागलं. या अनुपस्थितीबद्दल सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या सदस्यांनी तीव्र आक्षेप नोंदवला. शिक्षण शुल्कात सवलत देणाऱ्या योजनेअंतर्गत विद्यार्थिनींना प्रवेश नाकारणाऱ्या राज्यातल्या महाविद्यालयांविरोधात कारवाई केली जाईल असं उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान सांगितलं. उच्च शिक्षणात महिलांचा सहभाग वाढवण्यासाठी व्यावसायिक अभ्यासक्रमाला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थिनींना शिक्षण शुल्क माफ करण्याचा निर्णय 2 वर्षांपूर्वी घेण्यात आल्याचं ते म्हणाले. सामाजिक न्याय विभागामार्फत सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती अंतर्गत अनुसूचित जातीच्या शालेय विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्तीच्या रकमेत वाढ करायचा निर्णय अधिवेशन काळात घेऊ. या वर्षापासून ही वाढीव शिष्यवृत्ती लागू होईल असं आश्वासन सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी आज विधान परिषदेत दिलं. आकाशवाणीच्या बातम्यांसाठी वृत्त विभागातून मी हेमांगी कुलकर्णी.
राज्यात 40 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या सुमारे 4 कोटी नागरिकांपैकी सुमारे 40 लाख नागरिक संधिवात, गुडघेदुखी आणि सांधेदुखीच्या समस्यांनी ग्रस्त असून त्यापैकी सुमारे 10 लाख नागरिकांना सांधेबद्दल शस्त्रक्रियेची गरज आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारानं मॉईल आणि इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय नागपूर यांच्यात महत्वपूर्ण सामंजस्य करार करण्यात आला आहे. या करारानुसार नागपूर आणि भंडारा जिल्ह्यातील खाणींच्या 10 किलोमीटर परिसरातील तसंच ग्रामीण भागातील गरजू रुग्णांना सांधेरोपण शस्त्रक्रिया विनामूल्य करण्यात येणार आहे अशी माहिती अधिष्ठाता डॉ रवी चव्हाण यांनी दिली. महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना तसंच प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेत समाविष्ट न होणाऱ्या रुग्णांनाही या कराराचा लाभ मिळणार आहे. नागपूर जिल्ह्यात मॉईलचे 4 तर भंडारा जिल्ह्यात 2 खाणी असून त्या परिसरातील आदिवासी आणि गरजू नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी वैद्यकीय तपासणी शिबिरं आयोजित करण्यात येणार आहे. हवामान. नागपुरात आज 39° सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद करण्यात आली. विदर्भात अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. त्यानुसार मागील 24 तासात अकोला इथं 42° सेल्सिअस तर अमरावती इथं 42.2° सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद करण्यात आली. येत्या 17 ते 20 मार्च दरम्यान राज्यातील काही भागांमध्ये प्रामुख्याने दुपारनंतर आभाळी हवामान तयार होऊन मेघगर्जनेसह पाऊस आणि वादळी वाऱ्याची स्थिती निर्माण होण्याचा प्राथमिक अंदाज आहे. सध्याच्या अंदाजानुसार ही स्थिती प्रामुख्याने विदर्भ, मराठवाडा, खान्देश तसंच मध्य महाराष्ट्रातल्या भागांमध्ये दिसून येऊ शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी पुढील काही दिवस हवामानाच्या अद्ययावत अंदाजाकडे लक्ष ठेवून त्यानुसार शेतीची कामं करावीत, काढणी केलेली पिकं सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावी असं आवाहन कृषी विभागानं केलं आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. स्वयंपाकाचा गॅस आणि इतर पेट्रोलियम उत्पादनांचा काटकसरीनं वापर करावा असं केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाचं आवाहन. नागपूर महानगरपालिकेचा सुमारे 315 कोटी रुपये शिल्कीचा सुधारित अर्थसंकल्प सादर. आणि बेकायदेशीर धर्मांतराला प्रतिबंध करणारं महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य विधेयक 2026 विधानसभेत सादर. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र थोड्याच वेळात 6:15 विविध भारतीवर प्रसारित होईल. नमस्कार.